यिर्मया अध्याय 34। बाबेलचा राजा नबूखदनेस्सर व त्याचे सर्व सैन्य, त्याच्या सत्तेखाली असलेली जगातली सर्व राज्ये व सर्व लोक यांनी यरुश्लेमेबरोबर व त्याच्या लगतच्या सर्व नगरांबरोबर युद्ध चालविले, तेव्हा यिर्मयास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे। परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, जा यहूदाचा राजा सिदकिया याला सांग की परमेश्वर म्हणतो, पहा मी हे नगर बाबेलच्या राजाच्या हाती देईन व तो ते अग्नीने जाळून टाकील, तू त्याच्या हातून सुटणार नाहीस, तर तुला पकडून त्याच्या हाती निश्चये देतील। तू आपल्या डोळ्यांनी बाबेलच्या राजाला पाहशील व तो तुझबरोबर समक्ष बोलेल, तू बाबेलास जाशील। तथापि हे सिदकिया यहूदाचा राजा, परमेश्वराचे वचन ऐक। परमेश्वर तुझ्याविषयी असे म्हणतो की तू तरवारीने मरणार नाहीस, तर स्वस्थपणे मरशील। तुझ्या पूर्वीचे राजे तुझे पूर्वज यांच्याकरिता धूप वगैरे जाळीत, तसे तुझ्याकरिता जाळीतील, व हाय रे माझ्या स्वामी असे बोलून तुझकरिता शोक करीतील, कारण हे वचन मी बोललो आहे असे परमेश्वर म्हणतो। तेव्हा यिर्मया संदेष्ट्याने ही सर्व वचने यहूदाचा राजा सिदकिया याला यरुश्लेमेत सांगितली। त्यासमयी बाबेलचे सैन्य यरुश्लेमेवर आणि यहूदाची उरलेली नगरे म्हणजे लाखीश व अजेका यावर चढाई करून युद्ध करीत होते। यहूदाची तटबंदी केलेली नगरे एवढीच उरली होती। सिदकिया राजाने त्यावेळी यरुश्लेमेत असलेल्या सर्व लोकांबरोबर बंधमुक्त करण्याचा करार केल्यावर परमेश्वराकडून यिर्मयास वचन प्राप्त झाले ते हे। ज्या कोणाचा दास अथवा दासी इब्री असेल त्याने त्याची सुटका करावी। कोणी आपल्या यहुदी बांधवाकडून दास्य करवून घेऊ नये। तेव्हा आम्ही आपल्या सर्व दासांची व दासींची सुटका करू व यापुढे त्यास दास्य करावयास लावणार नाही, असा करार ज्या सर्व सरदारांनी व सर्व लोकांनी केला होता ते त्यास मान्य झाले। त्यांनी मान्य होऊन दासास मुक्त केले, पण मागाहून ते बदलले व ज्या दासास व दासीस त्यांनी मुक्त केले होते त्यास त्यांनी परत यावयास लाविले व आपले दास व दासी होण्यासाठी त्यास पुन्हा ताबेदार केले। यास्तव परमेश्वराकडून यिर्मयास परमेश्वराचे हे वचन प्राप्त झाले की परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, तुमचे पूर्वज मिसर देशातून दास्यगृहातून बाहेर काढिले, तेव्हा मी त्यांच्या बरोबर करार केला की कोणी जातीने इब्री असून त्यास तुला विकिले असले तर 7 वर्षांच्या शेवटी प्रत्येकाने आपल्या बंधूस बंधमुक्त करावे। त्याने 6 वर्षे तुझे दास्य केल्यावर त्याला तू मुक्त करून रवाना करावे। पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही, आपला कान दिला नाही। तुम्ही तर अलीकडे वळून माझ्या दृष्टीने नीट ते करू लागला होता। तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याचे स्वातंत्र्य प्रसिद्धपणे ठरविले व ज्या माझ्या मंदिरास माझे नाम दिले आहे त्यात तुम्ही मजसमक्ष करार केला, पण तुम्ही पुन्हा बदलून माझ्या नामाची अप्रतिष्ठा केली व प्रत्येकाने ज्या आपल्या दासास व दासीस वाटेल तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य दिले होते त्यास तुम्ही परत येण्यास लाविले व त्यांनी तुमचे दास व दासी व्हावे म्हणून त्यास तुम्ही आपले ताबेदार केले। यास्तव परमेश्वर म्हणतो, तुम्ही प्रत्येकाने आपल्या बंधूस व आपल्या शेजाऱ्यास मोकळे करावे हे माझे सांगणे तुम्ही ऐकले नाही। म्हणून परमेश्वर म्हणतो, पहा, मी तुम्हास तरवार, मरी व दुष्काळ यांच्या योगे नाश पावावयास मोकळे सोडून देतो। पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहोचेल असे मी तुमचे करीन, आणि ज्या मनुष्यांनी माझा करार उल्लंघिला व मजसमोर केलेल्या कराराच्या शर्ती पाळल्या नाहीत त्यांचे जे वासरू त्यांनी कापून दुभागिले व त्याच्या दोहो भागांमधून ते चालून गेले त्या वासराप्रमाणे करीन। यहूदाचे सरदार व यरुशलेमेचे सरदार, खोजे, याजक व देशातील सर्व लोक वासराच्या दोन भागातून चालून गेले। त्यास त्यांच्या वैऱ्यांच्या हाती देईन, म्हणजे त्यांची प्रेते आकाशातील त्यांच्या जीवांवर टपणाऱ्यांच्या हाती देईन, म्हणजे त्यांची प्रेते आकाशातील पक्षास व पृथ्वीवरील श्वापदास भक्ष होतील। आणि यहूदाचा राजा सिदकिया व त्याचे सरदार यास मी त्यांच्या वैऱ्यांच्या हाती देईन, त्यांच्या जीवांवर टपणाऱ्यांच्या हाती देईन व बाबेलाच्या राजाचे जे सैन्य तुम्हापुढून निघून गेले आहे त्याच्या हाती देईन। परमेश्वर म्हणतो, पहा, मी आज्ञा करून त्यास या नगराकडे परत यावयास लावीन। ते त्याबरोबर लढून ते घेतील व ते अग्नीने जाळीतील। मी यहूदाची नगरे ओसाड व निर्जन करीन।